radiomandi.com पॉडकास्ट।
माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन। माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे। आज दुपारी 12:07 त्यांची प्राणज्योत मालवली। गेल्या काही महिन्यांपासून ते सॉफ्ट टिश्यू सर्कोमा या फुफ्फुसाशी संबंधित कर्करोगाने ग्रस्त होते। काही दिवसांपूर्वी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते। अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। जेटली यांना 9 ऑगस्टला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि आज दुपारी 12:07 त्यांचे निधन झाले। 1980 ते 1990 काळात भाजप देशाच्या राजकीय अवकाशात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी झगडत होते। त्यावेळी अरुण जेटली यांनी आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवून भाजपला शिखरावर नेले। अत्यंत कमी काळात त्यांनी देशातील आघाडीचे वकील म्हणून नावलौकिक कमावला। अटलबिहारी वाजपेयी यांच्या विश्वासातील नेते म्हणून त्यांनी ओळख प्रस्थापित केली होती, त्यामुळे त्यांना अवघ्या 1 वर्षात कॅबिनेट मंत्रीपद बढती मिळाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटचा ते महत्त्वपूर्ण हिस्सा होते। तब्येतीच्या कारणामुळे जेटली 2019 लोकसभा निवडणूक नाही लढवू शकले। 2018 सुरुवातीपासूनच त्यांनी कार्यालयात जाणं बंद केलं होतं। 23 ऑगस्ट 2018 ते अर्थ मंत्रालयात पुन्हा परत आले होते। जेटली यांच्या अर्थमंत्रीपदाच्या काळातच नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कर सारखे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते।